श्रीराम प्रशांतवदन समाहित मनः स्वरूपानुगः पथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरुस्मरण पङ्कज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिमता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृति परा कदावसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
कृपया सर्वांनी जेवढं पुढे सरकता येईल तेवढं सरकूया। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सगुणाचं प्रेम येण्यासाठी व वाढण्यासाठी काय प्रश्नोत्तरांच्या आधी एक सगळ्यांकरता स्कूटी पेप प्लस ग्रे कलर ची गाडी इन्कम टॅक्स ऑफिस जवळ पार्क केलेली आहे। गाडी नंबर NH12LF6119। या गाडीची किल्ली गाडीलाच राहिलेली होती, ती ज्याची असेल ती ग्रंथ विक्रीतून घेऊन जावी
असं गृहित धरून आणले की ती आपल्या इथे येणाऱ्या व्यक्तीची। जर इथं असलेल्या व्यक्तीची असेल तर ग्रंथ विक्री, नाहीतर मग जाताना ग्रंथ विक्रीचे मंडळी तिथं लावून ठेवतील ती। चांगलं केलं, अशी गाडी चोरीला जाण्यापेक्षा आपल्याला घेता येईल तेवढी दक्षता जर घेतली।
सगुणाचं प्रेम येण्यासाठी व वाढण्यासाठी काय साधन करावे? नामाबरोबर ध्यानानेही सगुणाचं प्रेम येऊ शकते का? ध्यान सूक्ष्म साधन आहे म्हणून विचारले, कृपया खुलासा व्हावा। सगुणाचं प्रेम येण्यासाठी व वाढण्यासाठी नाम आणि ध्यान ही दोन्हीही साधनं करावीत। नामाबरोबर ध्यानानेही सगुणाचं प्रेम येऊ शकते का? येऊ शकते। खरं सगुण जर करायचं असेल तर सूक्ष्म साधनच करावं लागतं। ढोबळ मानानी आपल्याला सगुण म्हणजे आपल्याला आवडणारं दैवत आणि त्याची मूर्ती असं सगुण वाटतं, आणि ते त्या त्या पक्षी खरंही असतं। जसं स्वामीजींचं आवडतं दैवत कुठलं असं विचारलं तर पंढरीनाथ। स्वामी माधवनाथांचं आवडतं दैवत कुठलं असं विचारलं तर रामचंद्र। रामकृष्णांचं आवडतं दैवत कुठलं विचारलं तर कालीमाता। प्रत्येक संतांचं काही एक सगुणाबद्दलचं विशेष प्रेम असतंच असतं, पण ह्या सगुणाच्या बरोबरीने ते सगुण ज्या आधारावर उभं आहे त्या आधाराकडे लक्ष जास्त गेल्यामुळे त्यांना फक्त तेवढ्या मूर्तीपुरतं सगुण न राहता सर्व चराचरामध्ये ते सगुण दिसायला लागतं, आणि मग कधीही न हलणारं असं सगुणाचं प्रेम निर्माण होतं। आपल्याला मात्र प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे साधन दोन्हीही करावी लागतील। नामही घ्यावं लागेल, ध्यानही करावं लागेल। कोंडोलेकर महाराज म्हणत असत की विषमज्वरासारखा ताप हाडामासापर्यंत पोचलेला आहे, तर औषध देखील तिथपर्यंत पोचायला पाहिजे असं द्यावं लागेल। तसा भवरोग किंवा भवताप हा देखील नसानसामध्ये मुरलेला असल्यामुळे तिथनं काढण्याकरता काही एक तिथे पोचणारं असं साधन घ्यावं लागेल, आणि ते म्हणजे नाम आहे। ध्यान सूक्ष्म आहे आणि नाम स्थूल आहे असं ह्याच्यातनं थोडं प्रतीत होतं, पण नाम देखील सूक्ष्मच आहे। आपल्या इथे स्वामीजी जसं नाम घ्यायला सांगतात, निर्विचार होऊन केवळ फक्त नामाकरता म्हणून नाम आणि दुसरा कुठलाही विचार न येता नामाची साखळी फिरणं हे काय स्थूल साधन आहे? ते देखील तेवढंच सूक्ष्म आहे, एकही विचार तरंग मध्ये नाही आणि नाम चालू आहे। स्वामीजी सध्या ध्यानाबद्दल प्रात्यक्षिक करून घेत आहेत. कधी कधी नामाची साधना देखील ते करून घेतात तेव्हा त्याचंही प्रात्यक्षिक करतात. आपल्याला जर सांगितलं की आपल्याला आता पाच नामं घ्यायची आहेत आणि त्या पाच नामामध्ये कुठलाही विचार येणार नाही अशी आपण प्रयत्नपूर्वक काही एक तयारी करू, तर एक फायनल एम माहिती असल्यामुळे आपण सरसावून पाच नामांपर्यंत एकही विचार नाही असं जमतं. पण तेच जर तसंच पुढे नाम चालू ठेवलं तर मग स्वभावत विचार तरंग उठायला लागतात आणि नाम एकीकडे, मन एकीकडे आणि आपण बसलो आहोत तिसरीकडे. जसं कबीर म्हणतात, माला तो करमे फिरे जिभ्या फिरे मुख माहे, मन तो दाही दिसमे फिरे ये तो सुमिरन नाहे. याला नामस्मरण नाही म्हणता येत. स्मरण म्हणजे अखंड त्या वस्तूची, त्या गोष्टीची आठवण असणं. बाकीचे सगळे व्यवहार वर चाललेले असताना आतल्या स्तरावर अंतःकरणामध्ये अनुसूतपणे त्या भगवंताचं स्मरण चाललेलं असणं, याला खरं नामस्मरण असं म्हणतात. नामाबरोबर ध्यानानेही सगुणाचं प्रेम येऊ शकतं का? येतं ना. ध्यानाने जेव्हा आपण निस्तरंग होतो, जेव्हा आपला आपल्याला बोध होतो मी तोच आहे म्हणून, आणि हा बोध जेव्हा घनीभूत होतो, न हलणारा असा होतो, स्वामीजींच्या शब्दात अडोल असा तो जेव्हा राहायला लागतो, तेव्हा मग तो बाहेर जेव्हा नजर टाकतो तेव्हा त्याला असं लक्षात येतं की ज्या चैतन्य शक्तीच्या आधारावर मी आत्ता इथे बसलेलो आहे, बोलतो आहे, ऐकतो आहे, तीच चैतन्य शक्ती सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असून माझ्याप्रमाणे हे देखील बसलेले आहेत, हे देखील ऐकता आहेत, यांच्या सुद्धा सर्व शरीराच्या क्रिया त्याच चैतन्य शक्तीच्या आधाराने होता आहेत, एवं गुणविशिष्ट माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच त्यांच्यामध्ये आहे. मी ज्या चैतन्य शक्तीच्या आधारावर सगुण म्हणून इथे उभा आहे किंवा बसलेलो आहे त्याच चैतन्य शक्तीच्या आधारावर आजूबाजूची सर्व मंडळी सगुण आहेत. हे जेव्हा पक्क रुचतं किंवा ठसतं तेव्हा मग प्रकृती गळून पडते. त्या प्रकृतीतले गुण दोष सगळे बाजूला होतात आणि मग एक प्रकारचं अहेतुक प्रेम येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व्हायला लागतं जे स्वामीजींकडे आपण अनुभवतो किंवा जे स्वामीजींकडे आपण अनुभवलेलं आहे. हे अहेतुक प्रेम असं करतो म्हणून करता येत नाही, त्याच्याकरता हा एवढा पल्ला सगळा गाठावा लागतो आणि मग खरं सगुणाचं प्रेम लागतं. जेथे जेथे माझे हिंडल हो मन, तुझेची दर्शन तेथे होवो. आता जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे तुझं दर्शन होवो, हे कशा पद्धतीने होऊ शकतं? नुसतं मी म्हणायला सुरुवात केली की मला दर्शन होवो, मला दर्शन होवो. गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यक्ती आली आणि म्हणली मला ब्रह्माचं दर्शन करून द्या. महाराज म्हणले आजचा दिवस राहा, आपण उद्या बघू. असं करत करत आठवडा गेला, 15 दिवस झाले, महिना झाला, महाराज आपलं उद्या सांगू, उद्या सांगू. शेवटी ती व्यक्ती म्हणली मी तुमच्याकडे कशा करता आलो, मी तुम्हाला काय सांगतोय, मला ब्रह्माचं दर्शन हवंय. तेव्हा महाराज म्हणले अहो ब्रह्माचं दर्शन घडणं तशी अवघड गोष्ट आहे, त्याच्याकरता अदम्भत्व यावं लागतं, निर्लोभी वृत्ती लागते. ते म्हणले ते सगळं माझं झालेलं आहे आणि मला आता स्त्री पुरुष हा भेद देखील राहिलेला नाही. तर महाराज म्हणले बर, तरी आपण उद्या बघू. आणि दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ नदीवरनं आंघोळ करून येत असताना महाराजांनी पटाईत मावशीला असं सांगितलं, ते समोरनं येत आहेत, त्यांचं धोतर फेड. पटाईत मावशीला एकच माहिती होतं महाराजांनी सांगितलेलं करायचं. ती गेली आणि त्यांच्या मिरांना हात घालून तिने धोतर ओढलं. त्याबरोबर ते इतके चिडले आणि तसंच ते धरून महाराजांकडे आले म्हणले हे कोण आहे ही डाकीण वाटते मला. महाराज म्हटले डाकीण वाटते काल तर तुम्ही म्हणत होतात मला स्त्री पुरुष हा काही भेद राहिला नाही मग हे काय झालं आता. मग वरमले. मग महाराज म्हणले जोपर्यंत हे आतमध्ये खऱ्या रीतीने ठसत नाही तोपर्यंत आपण अशा गोष्टी करू नयेत. म्हणून सगुणाचं जर खरं प्रेम लागायचं असेल आणि वाढायचं असेल तर त्या तत्वाकडे त्या चैतन्य शक्तीकडे प्रायत आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. आणि हे होण्याकरता ध्यानासारखा दुसरा कुठलाही सुलभ उपाय नाही. आणि ध्यानामध्ये प्रेम वाढण्याकरता किंवा सगुणाचं प्रेम लागण्याकरता थोडं नाम देखील घ्यावं. म्हणून ही दोन्हीही साधनं आपण करावीत अन्यथा वरची प्रकृती दिसून आपल्याला खरं प्रेम मग माझं तुझं काळ गोर श्रीमंत गरीब असं द्वंद्व आपल्या समोर उभं राहतं आणि मग आपण त्याचं दर्शन घेऊ शकत नाही. नामदेव महाराजांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पांडुरंग प्रत्यक्ष त्यांच्या हातातनं प्रसाद ग्रहण करत असे त्यामुळे त्यांना असं वाटलं की हेच फायनल डेस्टिनेशन आहे. आता ह्याच्या पलीकडे भक्ती किंवा सगुण असं काही असू शकत नाही. पण मग विसोबा खेचरांकडे त्यांना पाठवलं. मग जाताना द्वादशीचं त्यांनी पारण करायचं म्हणून चुलीवर भाकरी केली आणि ती कुत्र्यांनी पळवल्याबरोबर त्यांनी जळतं लाकूड त्या कुत्र्याच्या दिशेने फेकलं. तिथनं पुढे गेले विसोबा खेचरांचं ते एकंदरीत सगळं रूप बघून ते पाय उचलून सगळीकडे पिंड. मग पटलं की हेच सद्गुरु. अनुग्रह घेतला आणि येताना परत तसाच प्रसंग घडला. तर ह्यावेळेला मात्र नामदेव महाराज हाती घेऊनी तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी. आता हे सगुणाचं प्रेम वेगळंच होऊन गेलं. सद्गुरु कृपा झाली सगळ्या जगतामध्ये चैतन्याचं दर्शन व्हायला लागलं आणि मग त्या लूत लागलेल्या कुत्र्यामध्ये देखील ते असं म्हणतात उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी देव हसोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्व आठाई. अशी जेव्हा सद्गुरु कृपेनी त्यांनी दिलेल्या साधनेनी सगळीकडे खून पटते तेव्हा आपोआप सगुणाचं प्रेम वर्धिष्णू होतच होतं. आणि जन्मोजन्मीच्या संस्कारांनी ज्या दैवताचं प्रेम असतं त्या दैवताचंही प्रेम राहतच राहतं. ते कमी होतं असं अजिबात नाही. म्हणून सगुणाचं प्रेम येण्यासाठी व वाढण्यासाठी ही दोन्हीही साधनं करावीत. नामाबरोबर ध्यानाचंही साधन अवश्यमेव करावं. कारण त्यांनीच हे सूक्ष्मातलं चैतन्य जे आहे या प्रकृती माझी गुप्त असलेलं या प्रकृतीमध्ये दडून राहिलेलं आपल्याला वाटतं आपल्या प्रकृतीमध्ये गुप्त असलेलं. पण विश्व प्रकृती जर बघितली तर त्या विश्व प्रकृतीमध्ये देखील ते गुप्तच आहे आपल्याकरता. प्रल्हादाला खांबात देखील दिसलं हिरण्यकश्यपूला दिसलं नाही. त्यांनी लाथ मारली त्या खांबाला इथे तुझा प्रभू आणि मग नरसिंह रूप धारण करून ते खरंच आले. म्हणून या प्रकृती माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. बर हे एका बाजूनी झालं. मेटाफिजिक्स म्हणून आता जी नवीन ब्रँच आलेली आहे ती ब्रँच असं सांगते की इथे सॉलिड काही नाही सगळं फ्लुइड आहे. म्हणजे या माईकमध्ये सुद्धा जे काय अणुरेणू आहेत त्यांच्यामध्ये देखील जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स फिरतात तिथे देखील ते चैतन्य काम करतं आणि हे सगळं फ्लुइड आहे. पण त्याच्याकरता त्या सायंटिस्टची दृष्टी पाहिजे. आपल्याला ती दृष्टी नाही त्यामुळे आपल्याला वाटतं ही दांडी आहे हे लाकडी आहे ही चादर आहे आपल्याला त्याच्यात दिसत नाही. पण त्या सायंटिस्टची जर दृष्टी असेल तर जर संतांची सद्गुरूंची दृष्टी असेल तर ते म्हणतात हा जरी तट दिसत असला तरी उभ्या आडव्या धाग्यांखेरीज ह्याच्यात काही नाहीये. धागे असले तरच पट दिसेल ना, तसं ते तत्व असेल तरच सृष्टी दिसेल ना. पण ते तत्व ध्यानानी आणि नामानी पचनी पडतं आणि मग खरं सगुणाचं प्रेम लागतं की जे कदापिही आपल्या हातातनं निसटत नाही. म्हणून अशा पद्धतीने ही दोन्ही साधनं करून आपण सगुणाचं प्रेम नक्की येतं आणि ते वर्धिष्णू देखील होतं. आपण सद्गुरूंवर विश्वास ठेवून त्यांनी दिलेलं साधन विना सायास आणि निशंक मनाने करत राहावं हे सगळं होऊन जातं. साधनामध्ये थोडं कमी पडलं की मग हे राहून जातं. वास्तविक आपण तेच आहोत. असे असताना त्याची ओळख व्हायला एवढे जन्म का जावे लागतात? यामध्ये सर्वस्वी दोष मानवाचा आहे का? म्हटलं तर आत्ता देखील आहे. आपण म्हणण्याची खोटी आहे, आपण म्हणत नाही. स्वामीजींनी अनुग्रह दिला, अनुग्रहाच्या वेळेला त्यांनी सांगितलं तत्त्वम असी, तू तेच आहेस. आपण म्हणलं सहा अहम. ते म्हणाले की त्या सहा अहम मधला अहम देखील काढ आणि तोच सगळीकडे आहे. तत्त्वम सहा अहम असं आपण उत्तर दिलेलं आहे. खरं तर जन्म अशा करता जावे लागतात की एवढे जन्म गेल्यानंतर मग आपली बैठक तयार होते आणि आपण मग त्यांना दिलेल्या उत्तराकरता प्रकृती स्वच्छ करून, जसं ते काचेचं तावदान असतं ना, आतमध्ये लावलेला दिवा जसाच्या तसा बाहेर प्रचितीला येतो. सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. खरं तर आपण तेच आहोत, पण विनोबा जसं म्हणतात तसं काच काळी आहे तर आत लागलेला कंदिलाची ती ज्योत दिसत नाही. काच तांबडी आहे तर ज्योत तांबडी वाटते. काच स्वच्छ आहे, जशी आहे तशी ज्योत दिसते. तसं ह्या मंडळींची प्रकृती देखील आतल्या बोधाला करस्पॉन्डिंग असल्यामुळे आज जे तत्व आहे ते तसंच्या तसं प्रकृतीमध्ये न येता आपल्या सगळ्यांच्या प्रचितीला येतं. आपली गडबड ही होते की तेच तत्व आहे समर्थ. तर असं म्हणतात देहबुद्धीच्या अंती गुरु शिष्या एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीयम नास्ती हे श्रुतीवचन. देहबुद्धी गेली रे गेली किंवा ती प्रकृती इतकी स्वच्छ झाली, त्याच्यातले सगळे खळमळ निघून गेले, तर आता आहे तेच आपल्याच प्रचितीला येईल. दुसरीकडनं कुठनं इम्प्लांट होणार नाहीये ते. बाहेरनं कुठनं तरी सद्गुरूंनी आत्मतत्व आणलं आणि आपल्यामध्ये ठेवलं आणि मग आपल्याला झालं की हो आता झालं हा मला, असं नाही. ते आत्ताच उपस्थित आहे. साई महाराजांनी सांगितलं ना त्या दाभोळकर का करंदीकर त्यांचे कोण शिष्य होते त्यांना, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनहा तत्वदर्शिनहा. हा गीतेचा श्लोक ते पाय दाबून देत असताना आला. साई महाराजांनी विचारलं काय म्हणतोस रे, ते म्हणले भगवद्गीता म्हणतोय. कुठला अध्याय चाललाय? चौथा अध्याय चाललाय. कुठला श्लोक चाललाय? हा श्लोक चाललाय. काय अर्थ म्हणले त्याचा? त्यांनी सांगितलं जो कोणी ज्ञानी महापुरुषाकडे शरण जातो, त्याची सेवा करतो, त्याला ते ज्ञानी महापुरुष ज्ञानाचा उपदेश करतात. त्याबरोबर साई महाराज असं म्हणले ज्ञानाचा उपदेश नाही करत, त्याचं अज्ञान बाजूला करतात. अज्ञान बाजूला झालं रे झालं की ज्ञान तिथे उपस्थितच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शेवाळं बाजूला केलं की पाणी आहेच, दुसरीकडनं नाही पाणी आणावं लागत शेवाळं बाजूला केल्यानंतर. तशी ही प्रकृती एकतर बाजूला करावी लागेल. पुन्हा गोंदवलेकर महाराज ते म्हणत असत की भोवऱ्यात अडकला, पुरामध्ये उडी मारली किंवा सापडला आणि भोवऱ्यात अडकला. आता निघायचे दोनच उपाय, एक तर आपल्या ताकदीनी त्या भोवऱ्यावर मुष्टी प्रहार करायचा आणि तो मोडून टाकायचा. क्वचित कोणाची तरी एवढी ताकद असते, सद्गुरूंची ही ताकद असते. किंवा दुसरा उपाय, मोठा श्वास घ्यायचा आणि खाली जायचा. भोवरा खाली कोण अगदी कमी होऊन जातो, खालनं सुटायचं आणि वर यायचं, सुटला भोवऱ्यातनं. तसं नम्र झाला, खाली आला आणि मोकळा होऊन गेला. अशा पद्धतीने आपण तेच आहोत हे सिद्ध होऊ शकतं, प्रोव्हाइडेड आपली प्रकृती एकतर बाजूला करता आली पाहिजे, बाजूला झाली तर आत ते आहेच. दुसरं, साधन करून त्यांच्या कच्छपी लागून ती जेवढी स्वच्छ करता येईल तेवढी करावी, जेवढी स्वच्छ आपण करू तेवढं आपलंच आपल्याला आपलं स्वरूप दिसायला लागतं. आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव हि त्रिपुरात्मनः. किंवा स्वामीजी गोष्ट सांगतात ना, एक दोन मित्र एका गावात राहायचे. एक चांगला तरबेज होता. एकदा सकाळीच त्यांनी कार्यक्रम सुरू केला. मित्राला इतकं वाईट वाटलं त्याच्या, म्हणून त्यांनी धरलं आणि घरी आणलं, दार वाजवलं, आईने दार उघडलं. तर हा म्हणला, कोणाच्या घरी आणलंस मला? तो म्हणला, अरे आपल्याच घरी आलोय आई, एवढ्या लवकर घर येत नाही म्हणला. अर्धा पाऊण तास लागतो तेव्हा आपलं घर येतं. मित्राच्या लक्षात आलं, चलाक होता, चतुर होता. आईला सांगितलं, थोडं थांबा. त्याला बखोट्याला धरलं, गावातनं चांगला अर्धा पाऊण तास फिरवून आणला, परत दारासमोर उभं केलं. आता बघ आलं की नाही म्हणला आपलं घर. एवढं सांगून स्वामीजी म्हणतात, अशी गत आपली आहे. खरं तर त्यांनी आपल्याला आणून उपस्थित केलेलं आहे, हेच तुझं स्वरूप, तू तेच आहेस. वास्तविक आपण तेच आहोत असं असताना त्याची ओळख व्हायला एवढे जन्म का जावे लागतात? ती उतरावी लागते ना. संसाराची जी नशा चढलेली आहे ती उतरण्याकरता एवढे जन्म फिरावं लागतंय. नशिबाने ते भेटले, त्यांनी धरून आणलं, समोर उभं केलं, हे बघ थांबा जरा, एवढ्यात कसं म्हणू मी तेच आहे. ते म्हणतात, बर ये फिरून मग जरा. अशी गत आपली असल्यामुळे एवढे जन्म जावे लागतात. यामध्ये सर्वस्वी दोष मानवाचा आहे का? हो, आपलाच दोष आहे. आपणच त्यांना झिडकारतो आहोत ना, आपण त्यांना नकार देतो आहोत. ते प्राणपणाने ते म्हणतात नक्की, तुमच्या आतल्या तत्वाशी प्रामाणिक राहून मी माझ्या तत्वांनी तुमच्याशी हा उपदेश देतो आहे की तू तेच आहेस. आणि आपण मात्र त्यांना निर्दयपणे, निष्ठुरपणे नकार घंटा देतो आहोत की स्वामीजी आत्ता नाही, थांबा जरा. आणि तेही कृपाळू असल्यामुळे थांबतात, बरं ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा, तू ज्या दिवशी म्हणशील तेव्हा मला आनंद होईल. लवकर म्हण म्हणजे झालं. आणि आम्ही मात्र आमचा वेळ घेतो आहोत. अर्थात हा वेळ लागणं हे देखील एका बाजूनी ते सहन करता आहेत, कारण जसजशी प्रकृती शुद्ध होत जाते तस तसं आपल्याला बोध होणार हे त्यांना देखील माहिती आहे. त्यांनी सांगितलं आणि आपण जर लगेच म्हणायला लागलो हो मी तेच आहे, तर जगतामधले आपले चाललेले व्यवहार, त्या व्यवहारांकडे बघून कोणी ते ऍक्सेप्ट करणार नाही की हो याचं झालंय म्हणून. ते व्यवहार, ती प्रकृती आणि आपला बोध, हे तिन्ही जेव्हा, आचार विचार आणि उच्चार, हे तिन्ही जेव्हा एकरूप होईल, म्हणजे त्या बोधाला करस्पॉन्डिंग होईल, तेव्हा लोकच म्हणायला लागतील, त्याला म्हणायची गरज नाही. झाकून ठेवलेलं जरी कोंबडं असलं तरी पहाट झाली की ते आरवणारच, तसं ते होईलच. आणि तो लोकांना सांगण्याकरता बोध करून घेणार नाही, तो त्याच्या ठिकाणी झालेल्या बोधामध्ये अतिशय रमून राहील, स्वतःच्या समाधानामध्ये राहील, त्याचे व्यवहार त्या प्रकाशात व्हायला लागतील आणि मग लोक म्हणतील हा झाला, त्याला म्हणायची काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपले दोष आपण घालवले तर ह्याच जन्मात त्यांच्या कृपेने हे आपल्याला होऊन जाईल. हरिओम तत्सत. आजची अभंग सेवा सद्भक्त रमाताई भालेराव सादर करणार आहेत.
सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण मज सावरीता हरी मज सावरीता हरी मज सावरीता हरी आली विघ्न दूर करी सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण दोष जाळुनी समस्त शुद्ध करी माझे चित्त दोष जाळुनी समस्त शुद्ध करी माझे चित्त 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 सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण तोची लक्ष्मी माझे हित तोची लक्ष्मी माझे हित स्वामी म्हणे मी निश्चिंत तोची लक्ष्मी माझे हित स्वामी म्हणे मी निश्चिंत 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 सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण मज सावरीता हरी मज सावरीता हरी मज सावरीता हरी आली विघ्न दूर करी सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण नारायण 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 नारायण
आज सकाळच्या प्रवचनात आपण मोठ्या स्वामीजींकडे श्री शिवमुनी आलेले असताना त्यांनी स्वातीताई ह्या हठयोग पद्धतीने व तृप्तीताई राजयोग पद्धतीने ध्यानास बसल्याचे दाखविले. दोघीही मोठ्या स्वामीजींच्याच राजयोग पद्धतीने ध्यानासाठी बसल्याने बाह्यात्कारी असा काय फरक जाणवतो असा प्रश्न आहे. मला कल्पना होती की कोणीतरी एखादा असा प्रश्न विचारेल याची कल्पना होती. ही वस्तुस्थिती आहे की दोघीही स्वामी माधवनाथांच्याच अनुग्रहित होत्या, पण ते तृप्तीला तृप्तीकडे बोट दाखवून त्यांना म्हणाले की हा राजयोग आणि स्वातीताईकडे बोट दाखवून म्हणाले की हा हठयोग हे खरंच आहे. असं कसं असा प्रश्न विचारलेला आहे, पण असं आहे हेच त्याला उत्तर आहे, बाकी काही उत्तर नाही. हे असंच आहे. याचं कारण असं की पूर्वजन्मी जी साधना केलेली असते ती साधना त्याचे ठसे ठोंसे जीवावर उमटलेले असतात आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर कोणाकोणाचे ते जास्त प्रमाणात जागृत होतात हे खरं आहे, आणि त्या पद्धतीनेच ती प्रयत्न करायला लागते. खरं म्हणजे ही जनरल शंका आहे, स्वतःची साधनेतली शंका नाहीये. हा जो सत्संग आहे हा स्वतःच्या साधनेच्या अडचणींविषयीचा सत्संग आहे, दुसऱ्याच्या विषयीचा नाहीये. पण विचारल्यामुळं सांगतो. पण प्रश्न विचारताना आपण हे भान जरूर ठेवा. चुकलं असं म्हणायचं नाही, कारण ही शंका आहे, तुम्ही विचारू तर शकताच. पण दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात चर्चा होणार आहे म्हणून मी सांगतो. भगवद्गीता असं म्हणते की तत्रतम बुद्धिसंयोगात लभते पौर्वदेहिकम. पूर्वदेहामध्ये जी साधना केलेली असते ती साधना सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर त्या व्यक्तीला परत प्राप्त होते. आणि तसं स्वातीबद्दल झालं याच्यात काही शंका नाही. कधी कधी असं होतं की गुरुंनी सांगितल्यानंतर शिष्याची त्याच्या पद्धतीने विकसित झालेली, पूर्वापार विकसित झालेली साधनाच त्याला परत मिळते आणि तो त्या मार्गानेच जातो. स्वामीजीच नव्हे तर मला देखील ती बऱ्याच वेळेला येऊन भेटली. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर स्वामीजींनी तिला सांगितलं की तू इथं येऊन ज्या पद्धतीने तुला समजेल तसं तू कर. असं का सांगितलं स्वामीजींनी की हिचा हठयोग आणि हिचा राजयोग, याचं कारण तिला ते स्पष्टच समजत होतं. राजयोगाच्या पद्धतीने मनाचा लय चिदाकाशामध्ये होतो आणि त्याच्या पाठोपाठ प्राणांचा लय होतो, तो मार्ग अगदी स्पष्ट आपल्या तुमच्यातल्या ज्यांचा चांगल्या ध्यानाचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे तो मार्ग काय आहे. तो कसे प्राण ऊर्ध्वगामी होतात मनाच्या बरोबर आणि प्राणांचाही लय वारंवार होतो, त्याच्याऐवजी तिचा मार्ग थोडा वेगळा होता, अजून आहे आणि ती तो दाखवते, ती तो सांगते. माझे प्राण इथं आल्यानंतर असे येऊन अशी काही एक मार्ग ती दाखवते किंवा सांगते की अशा पद्धतीने माझे प्राण जातात आणि लीन होतात, हे ती स्वामीजींनाही सांगत असे. असं असल्यामुळं स्वामीजींनी असं ओळखलं की हिची पूर्वजन्मीची साधना हिला मिळाली आणि ती या पद्धतीनेच करते. आणि इतक्या वेळेला ध्यानाला बसून, स्वामीजींच्या समोर ध्यानाला बसूनही तिची तीच प्रशस्त पद्धत तिच्या दृष्टीने असणारी चालू राहिली. एखाद्या खोलीमध्ये तुमचा पाण्याचा लोटा सांडला तर ते पाणी जे असतं ते सगळ्या बाजूनी जाण्याचा प्रयत्न करतं, पण जे जे अणू धुलीकण पाण्याला स्पर्श करतात आणि पाण्याशी समरस होतात तिकडून पाणी जायला सुरुवात होते आणि त्याचा एक मार्ग तयार होतो, ते वाळतं देखील नंतर. असं धरा की त्या खोलीत परत पाणी सांडलं तर ते पाणी त्याच मार्गाने जातं, कारण तिथून त्याला रेझिस्टन्स नसतो. तिथले जे धुलीकण आहेत ते पाण्याशी समरस झालेले आहेत आणि म्हणून त्याच मार्गाने पाणी पुढे जातं. असं जसं घडावं तसं साधकाचं घडतं. त्याला ज्या ज्या पद्धतीने ही सवय लागलेली असते त्या पद्धतीने तो जातो आणि त्याच्यामध्ये तसं देर काही नाही. पण सद्गुरूंकडे येणारी जी मंडळी असतात, एकतर तोच तोच परिवार येतो अशी श्रद्धा आहे. आपण सर्व आत्ता जसे आलो तसे पूर्वीही आलेले होतोच, त्याच्याही पूर्वी आलेले होतो म्हणून आत्ता आपण आलेले आहोत. तरी देखील आत्ता सगळेच पूर्वी आलेले होते तेच आलेत असं समजू नका. पूर्वी एखादी दुसरी साधना केलेली देखील भाग्यवशात किंवा प्रसंगवशात एखाद्या सत्पुरुषाकडे ती व्यक्ती जाते आणि ती व्यक्ती सद्गुरूंनी सांगितलेलं स्वीकारण्याचा प्रयत्न करते, ती त्यांना सद्गुरू मानते, अनुग्रह घेते, असं सगळं घडू शकतं. असं असल्यामुळं कोणी नामधारक असेल तर तो तशा प्रकारचे योग्य सद्गुरू त्याला त्या जन्मामध्ये न मिळाल्यामुळे ते एखाद्या सत्पुरुषांकडे जातात आणि तशा प्रकारची साधना करायला सुरुवात करतात असंही घडू शकतं. आणि जिथं नाम घेता घेता तो थांबलेला असतो ती गोष्ट ध्यान करताना देखील, नाम आणि ध्यान मगाशी प्रश्न होता, सुरुवातीला काही थोड्या वेगळ्या साधना वेगळा मार्ग आहे असं वाटलं तरी नंतरचे अनुभव जवळपास एकच आहेत. जसं ध्यानाने उन्मनी साधली जाते तशी नामानेही उन्मनी साधली जाते. तो ध्यानाच्या मार्गाने देखील ते प्राप्त करतो. तर असं काही असेल असं आपण म्हणू की पूर्वी हठयोगाच्या मार्गाने जाणारी व्यक्ती सद्गुरूंकडे आली आणि तिचा तो मार्गच खुला झाला म्हणून ती तशी जायला लागली. परमार्थात साधना करणाऱ्या साधकाने अनुभवाच्या मागे लागू नये, त्याने पारमार्थिक प्रगती खुंटते. काही अनुभव येत नसतील तर प्रगती झाली कसे समजावे. अनुभवाने साधनेला जोर उत्साह येतो असं वाटत नाही का? ते कोणाला वाटत नाही का? मला वाटत नाही का असं विचारतायत का? त्याचं त्यालाच स्वागत म्हटलंय की अनुभवाने साधकाला जोर उत्साह येतो असं वाटत नाही का? कोण जाणे. अनुभवाने साधनेला जोर उत्साह येतो असं वाटत नाही का असं जर मला विचारलं तर मी नाही असं उत्तर देईन. बर का? मात्र हे लक्षात ठेवा, आपण इतके अल्प असतो व्यक्ती म्हणून आणि देह म्हणून आपली शक्ती इतकी मर्यादित असते. प्रत्यक्ष तुमची मसल पॉवर देखील, तुमची मनाची शक्ती देखील, बुद्धीची चित्ताची शक्ती देखील ही अल्प असते. असं असल्यामुळं थोडी गोष्ट जरी झाली तरी विस्मयचकित आपण होतो. वस्तुतः सूर्य उगवतो, पौर्णिमेचा चंद्र खरंच चांदण बरसतो, त्याच्यातून अमृत जणू अमृत कण येत आहेत असं एखाद्याला वाटेल. इतकं शीतल, खूप मोठा चमत्कार या सृष्टीमध्येच भरून राहिलेला आहे. आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे असणारा एखादा छोटा जरी अनुभव आला तरी देखील फार मोठी साधना त्यांनी डिस्टर्ब होते. कारण अनुभव म्हणजे बोध नसल्यामुळं मी हे माझ्या साधनेत अनुभव आले आणि अनुभव आल्यामुळं कसं डायव्हर्शन होतं याची माहिती असल्यामुळं मी तुम्हाला सांगतोय की तो इतका आडमार्ग राहतो, आपण इतके चकित होतो. तसं चकित होण्यासारखं काही नसतं तरी देखील आपण होतो. तुम्ही बसलेले आहात आणि बसलेले असताना तुम्हाला जर एकदम एखादं दृश्य दिसलं तर परत ते दृश्य दिसावं असं वाटायला सुरुवात होते. मी मला आलेल्या कोणत्या अनुभवांविषयी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण मग परत तसे अनुभव आम्हाला यावेत असं तुम्हाला वाटेल. पण त्यांनी तुमची काही काळाची साधना जर विवेक नाही झाला तर मागं जाते, त्या अनुभवाचेच वेध लागतात, ते परत व्हावं असं वाटतं. ज्या संप्रदायाचा संप्रदाय आहेत की ज्या संप्रदायामध्ये अनुभव आला तर प्रगती होते असं समजलं जातं, असे संप्रदाय आहेत बरं का आपल्या इथं. त्यांना अनुभव भरपूर येतात पण प्रगती होत नाही असं घडतं. अनुभव हे एका प्रकारे मानसिकदृष्ट्या प्रोजेक्शन देखील असू शकतं. याच्यात खरं खोटं फार कठीण आहे समजणं. जर सळसळणारा नाग दिसावाच असं वाटत असेल तर तो दिसूही शकतो. जर ज्योत दिसावीच असं वाटत असेल तर दिसूही शकते, काहीच सांगता येत नाही। मनाचं पूर्ण अमन झाल्यानंतर अचानक येणारा अनुभव आणि अनुभवांबद्दल खूप ऐकल्यामुळे आलेला अनुभव याच्यातही फरक करावा लागतो। कारण अनुभवांबद्दल खूप ऐकल्यानंतर ते इतकं खोल तुमच्या ठिकाणी जाऊन रुजतं की तुम्हालाही तसा अनुभव कालांतराने आल्यासारखं होतं, पण ते तो खरा अनुभव धरता येत नाही। त्यामुळे अनुभवाने साधनेला जोर उत्साह येतो असे वाटत नाही का, तर मुळीच नाही असं मी सांगेन। जोर उत्साह न येता परत तसं व्हावं म्हणून साधक साधनेला बसतो। समर्थ असं म्हणतात की मुख्य अनुभव तो ऐसा नाही चंचळाचा भरवसा। चंचळ जे आहे तर त्याच्या ठिकाणी भरोसाच न ठेवणं, काहीतरी पाठीतून सळसळ फिरत वर जात आहे असं वाटणं, ध्यानाला बसलेलं असताना गोल 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 असं फिरत आपण कशामध्ये तरी प्रवेश करतोय असं वाटतं, आपण फार मोठे होतोय हलके होतोय असं वाटतं, आपण अगदी बारीक अणू रेणूपेक्षा बारीक झालोय असं वाटतं, याच्यामध्ये दृश्य व्यक्त अशा ज्या गोष्टी आहेत तर त्याचाच प्रत्यय येत असतो। आणि परमात्म्याबद्दल जर म्हणायचं असेल तर तो अदृश्य अव्यक्त अक्षर सगळं नकारात्मक वर्णन आहे। इंद्रियांना प्रतीतीला येणारं काहीच नाही त्याच्यात। आकार जर दिसेल तर तो निराकार आहे। जर तर्क तर तो तर्क कुंठित करणारा आहे। असं असल्यामुळं जे जे दृष्टीस दिसे अथवा मनास भासे असं जे जे सगळं असतं ते सगळं मायेत असतं। अनुभव येतो याचा अर्थ तू मायेतून सुटलेला नाहीस, तू मनापासून अजून सुटलेला नाहीस असाच त्याचा अर्थ होतो। साधकाला भले असं वाटतं की काहीतरी थोडं इतकी वर्ष बसतं, काहीतरी व्हावं, काहीतरी होणं हे मन न जाण्याचं लक्षण समजलं जातं, पण मन जाण्याचं देखील किंवा मन गेलं मनरहितता आली हे देखील समजतं। त्याला तुम्ही अनुभव म्हणत नाही, याला मी काय करणार तुम्हाला काही। कारण आपण 24 तास असे जगतो की आपला डोळ्यावर भरोसा आहे, कानावर भरोसा आहे, स्पर्शावर भरोसा आहे, असं असल्यामुळं अनुभवाच्या बाबत आपल्याला असं वाटतं की काहीतरी दिसावं, काहीतरी ऐकू यावं, कशाचा तरी स्पर्श व्हावा, काहीतरी सुगंध वगैरे यावा। कारण याच्या खेरीज इंद्रियांखेरीज अनुभव ही गोष्ट अशक्यच आहे। तर इंद्रिय आणि मन या दोघांच्या योगाने या अनुभवाच्या गोष्टी निर्माण होतात आणि या गेल्याशिवाय परमात्म्याशी एकरूपता असंभव आहे। असं असल्यामुळं पारमार्थिक प्रगती हे जे आधी आहे परमार्थात साधना करणाऱ्या साधकाने अनुभवाच्या मागे लागू नये ही काही ठाम विधानं सांगितलीत की काय कोण जाणे बरं का। त्याने पारमार्थिक प्रगती खुंटते हे सगळं समजतंय बरं का, आणि तरीही विचारलं जातंय की काही अनुभव येत नसतील तर प्रगती झाली हे कसे समजावे। जर प्रगती खुंटते तर अनुभवानी प्रगती झाली असं कसं मानायचं, समजते ना काय काय विचारलं ते, की पारमार्थिक प्रगती अनुभवामुळे खुंटते असं आधी विधान केलंय आणि लगेच असं म्हटलेलं आहे की काही अनुभव येत नसतील तर प्रगती झाली असं कसं समजावं। म्हणजे ज्या गोष्टीमुळे प्रगती खुंटते अनुभवामुळे, पण अनुभव आल्यामुळेच प्रगती झाली असं आम्ही समजणार असा काहीतरी अर्थ निघतोय। असं असल्यामुळं अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता, ती माया मुळातच जर गेली तर मग जे होतं ते अनिर्वाच्य असतं, ते शब्दांनी बोलता येत नाही। आध्यात्मिक सुख जे असतं ते सुख हे मुका स्वादनवत असं नारद त्याचं वर्णन करतात की मुक्या व्यक्तींनी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जे त्याला होतं तर तसा तो अनुभव असतो, तो अनिर्वचनीय असं त्याला म्हटलं जातं, त्याच्याबद्दल बोलता येत नाही। पण मग जर इंद्रियांना समजणार नसेल, कोणत्याच मनाला समजणार नसेल आणि बुद्धीला समजणार नसेल, तर मग म्हणजे अनुभवच नसेल तर ज्ञान तरी होणार कोणाला? आपल्याला बाह्य ज्ञान आहे, ते बाह्य ज्ञान किंवा जगतासंबंधीचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान बुद्धीला समजतं, बरोबर आहे? मनाने आपण ते समजून घेतो, चित्तामध्ये आपण ते घोळवतो आणि आपल्या ठिकाणी ते पक्क होतं। पण या ज्ञानाबद्दल जर ते मनाला समजणार नसेल, इंद्रियांना समजणार नसेल आणि बुद्धीलाही समजणार नसेल, तर मग कोणाला समजणार? तर इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या मागं असणारा जो मी आहे, त्या मीमुळं इंद्रियांना समजतं, त्या मीला हे समजतं। ते ज्ञान स्वतःच स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ असं आहे। आत्मा हा स्वसंवेद्य आहे, तो मनाने समजत नाही, तो इंद्रियांमुळे समजत नाही। एवढंच नव्हे तर समर्थ असं म्हणतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे। थोडा देखील तर्क निर्माण झाला की अगदी सगळं जमत आलेलं नाहीसं होतं। अगदी उत्तम ध्यान होत असताना एक विचार तरंग जरी आला तरी सगळं फिसकटतं। त्यामुळे ध्यानामध्ये किंवा प्रत्यक्षत त्याची जेव्हा प्रचिती येते, तो जेव्हा ठाई पडतो, तेव्हा मग होतं काय हे कोणाला समजतं? हे त्यालाच समजतं। ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा। तेथ ध्येय, ध्यान, ध्याता या तिहींची एक रूपता होय, तव पंडुसुता की जे जेगा। ध्येय, ध्याता आणि ध्यान यांची जेव्हा एकरूपता होते, म्हणजे ध्याता ध्येय स्वरूप होतो, तेव्हा त्याला ध्यानही विसरायला लागतं, ध्यानही मागं पडतं। आपण ध्याता ही भावनाही मागं पडते आणि तो ध्येयाशी समरस होऊन जातो, म्हणून त्याचा अनुभव येतो। पण त्याचा अनुभव येतो ते सांगायला तिथं कोणी शिल्लक राहत नाही, तो इंद्रियांना समजत नसल्यामुळं। समर्थ असं म्हणतात, अनुभव घेता संगत त्याग नसे। अनुभव घेण्याचा जोपर्यंत प्रयत्न करतो तोपर्यंत मनाचाच त्याग होत नाही, कारण कल्पना करत राहतो अनुभवाची। पण जेव्हा प्रत्यक्षत संगत त्यागच होत नाही, पण जेव्हा अचानक संगत त्याग होतो म्हणजे विचारच तुम्हाला सोडून जातात, विचाराखेरीज तुम्ही अस्तित्वरूप जाणीवरूप असे असता, हे देखील घडतं बरं का? तुम्ही म्हणजे विचार केवळ नाहीयेत, तर एक विचार उठला आणि संपला तुम्हाला समजलं, कारण तुमच्याच अधिष्ठानावर तर तो उठतो, तो उठलेलाही समजतो आणि संपलेलाही समजतो, आणि पुढचा विचार अजून उठलेलाच नाही। असा क्षण गेला, त्याच्या पुढे क्षण गेला, त्याला लागून अजून एक क्षण गेला, असे पुष्कळ क्षण गेले। काळ मात्र गेलेला आहे, पण विचार संपलेला आहे, विचार पहिला उठलेला निमालेला आहे। अशा वेळेला विचाररहितता आहे हे समजणारा तिथे शिल्लक असतो, ते मन नसतं, तिथं तुम्ही असता, तुम्हाला समजतं। आणि मग ध्यात्याला जो विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो, आता विचारच नाही तर त्यांनी कशाकडे साक्षीत्वानी पाहायचं? जो द्रष्टा आहे अथवा ध्याता आहे तो विचार होता, तोपर्यंत साक्षी होता, पण विचारच नसेल तर तो कशाचा साक्षी? त्याला निर्विचारता समजते, पण त्याचं ध्यान वारंवार मोडत होतं त्याचमुळं की विचार किंवा वृत्ती उठली की ध्याता त्या वृत्तीच्या मागं फिरत बाहेर जातो. पण वृत्तीच जर उठली नाही तर ध्यात्याला बाहेर जायला मार्गच बंद झाला, कारण वृत्ती त्याला फिरवत होती. अशा वेळेला ध्याता आहे आणि त्या ध्यात्याला समजतं आहे की वृत्ती उठत नाहीये. काही काळाने ध्याता हा स्वतःलाच जाणायला सुरुवात करतो, तो जाणीव स्वरूप आहे. अशा रीतीने ध्याता आपल्या स्वतःलाच स्वतःच जाणतो. म्हणून समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण यानाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने तो आपणच आपल्याला केवळ तिथं जाणायला सुरुवात करतो. त्याला पतंजलींनी तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं म्हटलेलं आहे. द्रष्टा त्यावेळेला स्वरूप होऊन राहतो. द्रष्ट्याला स्वरूप होण्यासाठी फक्त विचार संपण्याची गरज आहे, वृत्ती संपण्याची गरज आहे. वृत्ती त्याग झाला की द्रष्टा हा मुळातच परमात्म स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरो निठाके. जर विहीर मोडली म्हणजे खणली तर झऱ्याचं पाणी वर येतं, असं एवढं वर येतं. जेवढी वॉटर लेव्हल जमिनीमध्ये असते तितकं पाणी भरतं, पण एरवी इतकं पाणी नसतं. जिथं झरा असतो तिथंच तो फक्त असतो, आपल्या उगमापाशीच तो असतो, विहीर खणलेली नाहीये. जर विहीर खणली त्याला मोकळी वाट करून दिली तर झरा झऱ्यापर्यंत तुम्ही पोचलात आणि पाण्याला येऊ दिलं तर पाणी इंग्लंड अमेरिका सगळीकडे तुम्ही फिरायला सुरुवात करता, कारण पाणी वर आलं आता. पण विहीरच खणलेली नाही अशा वेळेला, अशा वेळी झरा जसा आहेच भूगर्भामध्ये तसं तुमच्या ठिकाणी विहीरच खणलेली नाही, तेव्हा तुमच्या उगमाच्या ठिकाणी तुम्ही परिपूर्णतेने आहातच, तिथं तुम्ही आहातच. फक्त बाहेर जाणं त्याचं बंद करा. ना तरी आटलिया आंभ निज बिंबी प्रतिबिंब. पाणी जर आटलं तर त्या पाण्यात जे प्रतिबिंब दिसत होतं ते प्रतिबिंब दिसेन असं होतं, कारण पाणीच नाही. अशा वेळेला, अशा वेळेला जे झाड दिसत होतं पाण्यात, पाणी आटलं म्हणून झाडाचा नाश होत नाही, तर प्रतिबिंब मूळ बिंबामध्ये जाऊन बसलेलंच आहे. तुम्हाला जे मनोमय विश्व भासत होतं ते प्रतिबिंब होतं. त्याला पुरवठा बंद झाल्यानंतर ते मूळ बिंबामध्ये आलं. जगत या नावाचा पदार्थ देहाचा देखील विसर पडतो तर जगताचा काय संबंध आहे? नेहते का नभी नभ घटा भावी. जर घटच फुटला तर घटाच्या ठिकाणी, घटाच्या अत्यंतिक अभावाच्या वेळेला घटात असलेलं जाणवणारं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशाशी एकरूप होतं. तशा प्रकारे तुमचा देह घटाचीच जाणीव जर नाहीशी झाली तर बसल्या जागी तुम्ही व्यापक परमात्मा होऊन जाता. याचा कोणता अनुभव? तुमच्या मनाला समजायला लागलं की हा अनुभव गेला, तुमच्या इंद्रियांना समजायला लागलं तर हा अनुभव गेला. इंद्रिय गेल्यावर हा अनुभव येतो. गेल्यावर याचा अर्थ त्याची स्मृती गेल्यानंतर हा अनुभव येतो. मन नाहीसं झाल्यावर हा अनुभव येतो. चक्षु निज बुबुळ देखणे हाही अनुभवच आहे. डोळा बाहेर पाहतो, डोळ्याची पाहण्याची शक्ती आत आहे, तर डोळ्यांनी एकतर बाहेरचं विश्व पाहणं, पण डोळे बंद केल्यानंतर डोळे
डोळ्यांनी जणू आपलं बुबुळ पाहावं हे सांकेतिक अर्थाने घ्यावं. डोळ्याचाही डोळा असणारा जो तो जाणला जावा. जिव्हे आपुली चवी चाखणे तैसे आहे निरीक्षणे तेथींचे पई असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या अनुभवापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला अनुभवामध्ये असणारा म्हणजे इंद्रियांच्या अनुभवामध्ये असणारा रस हा सोडावाच लागेल. जोपर्यंत तो रस आहे, जर कानाने ध्यानाला बसलेला असताना बाहेर कोणाला न येणारा आवाज ऐकायचा असेल तर बाहेर काय कमी आवाज आहेत की एवढा वेळ खर्च करायचा आणि तो आवाज ऐकायचा, मग चालूच आहेत की आवाज बाहेर. आणि एखादं दृश्य पाहायचं आणि आल्हाददायक आहे असं म्हणायचं, त्याच्याऐवजी पहाटे उठा आणि सूर्य पहा उगवताना, तो केवढा चमत्कार आहे, ते केवढं दृश्य आहे. बाहेर काय कमी दृश्य आहे की डोळे मिटल्यानंतर एवढा वेळ वाया घालवायचा आणि काहीतरी पाहायचं, काहीतरी ऐकायचं आणि मूळ ज्याकरता ध्यान करायचं आहे ते वाया दौडायचं. असं असल्यामुळं अनुभवाने साधनेला जोर उत्साह येतो असे वाटत नाही का? तर नाही. आपली जी देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीपोटीच आपल्याला देहाला अनुभव यावा असं वाटत राहतं आणि देहबुद्धी सोडायला आपण तयारच नसतो, ही आपली अडचण आहे. असं असल्यामुळं देहालाच काहीतरी समजावं असं आपल्याला वाटत राहतं पण ते देहाला समजत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सांगता की मला असं झालं तसं झालं तसं झालं तोपर्यंत तुम्हाला सद्गुरु म्हणतात की खूप छान, याचा अर्थ तू काहीतरी प्रगती करतोयस. पण आता ते विसरून जा, कारण त्यांना माहित आहे की हाच त्याला अडथळा बनून राहणार आहे. फक्त नाउमेद न करता ते तुम्हाला सांगतात की ठीक आहे, चांगलं आहे, याचा अर्थ असा की तू काहीतरी एक प्रगती करतोयस, पण आता ते नको, हे नको, हे नको. न इती न इती, न इती न इती हे जगतदर्शनातच केवळ नाहीये, डोळे मिटून बसल्यानंतर देखील बरंच काही दिसेल तर त्यालाही हे नाही हे नाही हे नाही असं म्हणून बाजूलाच सारावं लागतं, त्याला काहीच इलाज नाही. ते या सर्वांच्या वेगळं अशा करता आहे की ते इंद्रिय गम्य नाहीच आहे म्हणून त्याला न इती असं म्हटलेलं आहे. इंद्रियांना जसं समजतं तसं ते नाहीये, एरवी तेच सर्वत्र भरून राहिलेलं आहे पण तुझ्या इंद्रियांना वेगळं दिसतं. मग ते ध्यानात ही दिसलं तर मनाला वेगळं दिसतं पण ते तसं नाही. असं असल्यामुळं चांगला प्रश्न आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह प्रश्न. मलाही जरा आर्ग्युमेंटेटिव्ह प्रश्नाला उत्तर द्यायला, पण आर्ग्युमेंटेटिव्ह प्रश्नामध्ये एक धोका देखील आहे. मी अशा करता आर्ग्युमेंटेटिव्ह प्रश्नाला उत्तर देतो की तुमच्यातली आर्ग्युमेंट्स संपावीत, याकरता मी उत्तर देत असतो. कारण याला उत्तरं नाही दिली हे नाही ते नाही, मग सत्संगाकरता बसलोय कशाला? असं असल्यामुळं उत्तरं तर द्यायला आवडतात मलाही, पण ते केवळ आर्ग्युमेंट करता नाही तर आर्ग्युमेंट करण्याचा जो, कारण कसं राहतं की दासगणू महाराज अनंतरावांना म्हणाले की तू एखाद्याला असा आर्ग्युमेंट करशील असा तर्क लढवशील की आतापर्यंत तरी जमलं बाबा मला, पण तू खूप शिकलायस हुशार आहेस, एखाद्याला मला जमणारही नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. पण हीच तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी शास्त्र कसं बरोबर आहे आणि जे सांगितलेलं आहे त्याच्यात खरा काय अर्थ आहे हे शोधण्यासाठी लाव असं म्हणाले. तसं हे शोधण्यासाठी आपण ही उत्तरं देतोय की का असं म्हटले असतील, का अनुभव अनुभवाच्या मागं नको लागायला असं शास्त्र म्हटलं असेल, तर ते शोधण्यासाठी ते कन्फर्म रिकन्फर्म कन्फर्म रिकन्फर्म असं या न्यायानी ते परत परत ठसावं म्हणून खरं म्हणजे हा कार्यक्रम देखील आहे. कारण खूप मंडळींना काहीतरी आता तरी आपल्याला काहीतरी व्हावं असं वाटतं पण त्यांचं ध्यान चांगलं होत असतं. त्यांना जर विचारलं ध्यान, हो हो मला मधून अधून चांगल्या ध्यानाचा अनुभव येतो किंवा आपलं मन गेलं हे समजतं, पण त्याला अनुभवासारखं त्यांना वाटत नाही ही अडचण आहे. एवढंच नव्हे तर शांतीचाही प्रत्यय कधीतरी आलेला असतो पण काही दिसण्यावर ऐकू येण्यावरच आपला जास्त भरोसा असल्यामुळं हे जरा मिळमिळीत वाटतं पण याच्यातून बोध निर्माण होतो. याच्यातून आपलं मूळ स्वरूप आहे तिथपर्यंत आपण पोचतो. ज्ञान हे निश्चयात्मक आहे, ज्ञान हे अनुभवात्मक नाही. क्षण क्षण परमात्म्याशी एकरूपतेचा प्रत्यय हा नंतर बुद्धीमध्ये त्याची निश्चितता निर्माण करतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. हे जीवन आहे पारमार्थिक जीवन, त्याचं ज्ञान हे बुद्धिनिश्चयानी आहे. प्रत्येक चांगल्या ध्यानाने तो अमूर्त अव्यय अचिंत्य अक्षर परमात्मा त्याच्याशी आपण एकरूपता साधली ते आपलं खरं स्वरूप आहे असा बुद्धिनिश्चय व्हावा. त्यांनी आत्मज्ञान दृढ होतं, त्यांनी आपण आपल्या स्वतःला ब्रह्मरूप भावायला सुरुवात करतो, मग ब्रह्मनिष्ठा त्याच्या जीवनामध्ये येते, तो त्याच्याकरता जगणारा होतो असं आपल्याला व्हायचं आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.